ప్రశాంతవదన సమాహితమనః స్వరూపానుగః పరార్థపథదర్శినం ఖలు కరోతి సాచారతః గురోస్మరణ పంకజా భ్రమరలీనతాయం ముఖే స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా ప్రపంచరుచిరీశ్వరార్పితమతిర్మతా యేన సా అహం కృతి పరాముఖో భవతి ఏకనాథోపరః సుబోధరస జాహ్నవీ నయతి యస్య సత్సంగమం స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా న సంశ్రుతి పరా కదావసతి వాసనా చేతసి శరీరకృతచేష్టితం నియతి నిర్మితం మన్యతే కరోతి నవ భావికాన్ అమృత బిందు వృష్టిం చ యః స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదయమాత్మతృప్తం సదా ఆత్మతృప్తం సదా.
బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సబ సంతన కీ జయ. జయ జయ.
आज या महिन्यातला तिसरा रविवार आपला सत्संगाचा दिवस. इथं काही प्रश्न आलेले आहेत. साधकाने भगवंताजवळ काय मागावे? का कधीच काही मागू नये? मागण्यात विश्वात्मक भाव ठेवावा का? असा प्रश्न आहे. भगवंताजवळ काही मागण्यासंबंधी प्रश्न आहे आणि या प्रश्नावरून ज्यांनी प्रश्न विचारलाय त्याला बराच परमार्थ माहिती असं दिसत. कारण असं म्हटलंय की मागितलं तर काय मागावं, का कधीच काही मागू नये आणि मागण्यात विश्वात्मक भाव ठेवावा का, अशा एवढ्या तीन गोष्टी विचारलेल्या आहेत. उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन या नाव साधक, असं साधकाचं लक्षण सांगितलेलं आहे. जो संतांशी शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. अवगुणांचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलिजे मग साधकायचा. साधक हा शब्द वापरत असताना साधक या शब्दाबद्दल काय अपेक्षा आहेत, समर्थ काय म्हणतात हे प्रथम मी सांगतो. की या साधकाला संतांनी आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे, याच्या मनातून संसाराचं बंधन तुटलेलं आहे. प्रत्यक्ष संसार बंधनामध्ये तो आहे, पण थोडं तरी संसार बंधन काय आहे हे जाणवतं. संसार बंधन म्हणजे आपल्या देहाचं बंधन आणि देहाला लागलेला जो संसार आहे त्या संसाराचं बंधन, मी आणि माझं या तऱ्हेनी. आणि ज्या आत्मज्ञानाचा उपदेश संतांनी सद्गुरूंनी केलेला आहे त्याच्या दृढतेकरता तो साधन करतो आहे तो साधक. ज्यांनी अवगुणांचा त्याग करून संत संग धरलेला आहे, अशा प्रकारे साधकाची लक्षणं सांगितलेली आहेत. साधकाची लक्षणं अंगात बांधवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध अशा प्रकारे कॅटेगरी केलेले आहेत. त्याच्यामध्ये हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नाव बद्ध, असं बद्धाचं लक्षण केलेलं आहे. पैशाचा सतत विचार आणि स्त्रीचा सतत विचार, विषयांचा सतत विचार, विचार नव्हे तर ध्यान असा शब्द वापरलेला आहे. कांता ध्यान सर्व काळ आणि सत्संगाचा दुष्काळ. सत्संगाचा दुष्काळ ही अशी गोष्ट आहे की संत संगतीला जायला नको वाटतं. असं असल्यामुळे सत्संगती सत्संगाचा दुष्काळ आहे. कोणी ना कोणीतरी संत आहेत खरे, पण ते खोटे वाटतात, ते खरे आहेत असं वाटत नाही. एवढंच नाही तर माणसाच्या चांगुलपणावर देखील विश्वास नाही. सगळी लबाड लोकांची दुनिया आहे असं पक्कं मत झालेलं आहे आणि जशास तसं असं जगात वागायला पाहिजे अशा प्रकारचा भाव झालेला आहे. असं असल्यामुळं अशा जशास तशा या पद्धतीमुळं जसा बाहेर एक वर्तनाचा परिणाम असतो तसा स्वतःवरही परिणाम होतो आणि हा स्वतःवर झालेला परिणाम अतिशय कोरडेपणा निर्माण करतो, हिशोबीपणा निर्माण करतो, खूप व्यवहार निर्माण होतो. हात जोडण्यापेक्षा चार कामं केली तर दोन पैसे मिळतील, हात जोडल्यामुळं अथवा स्वस्थ बसून राहिल्यामुळं त्याच्यात नामस्मरण येतं, जप येतो, ध्यान येतं. स्वस्थ बसून राहिल्यामुळं माणसाचं एकूण नुकसान होतं, तो निरुद्योगी बसून राहतो, आळस शिरलेला असतो. आणि या गोष्टीचं तत्वज्ञान बनवून तो आपण धार्मिक आहोत असं दाखवतो. अशा प्रकारचा एक भाव बद्धाच्या ठिकाणी असतो. त्याच्याऐवजी जो मुमुक्षू असतो त्या मुमुक्षूला हा बद्धच, पण त्याला जर धक्का बसला संसाराचा चांगला, कुठं जवळची एखादी व्यक्ती गेली किंवा स्वतःला त्रास होईल असं काही घडलं संसारामध्ये, मानसिक त्रास खूप असतात, शारीरिक त्रास असतात, अशा वेळेला त्याच्या लक्षात येतं की आपण ज्याच्यावर भरोसा ठेवत होतो तो देह अथवा संपत्ती अथवा आपले लोक याचा फारसा उपयोग होत नाहीये आणि आपली शांती देखील आपण हरवलेली आहे. असा मनुष्य त्याला प्रथम शांतीची आवश्यकता वाटायला सुरुवात होते आणि ती कोणाकडे गेल्यावर मिळेल म्हणून गेले राजे चक्रवर्ती तेथे माझे वैभवते किती, आता धरू म्हणे सत्संगती या नाव मुमुक्ष. संतांच्या संगतीला गेल्यानंतर त्याला तिथली विचार प्रणाली हळूहळू समजते, साधना कशाकरता करायला हवी हे समजतं आणि कालांतराने त्याचा साधनेचा निश्चय देखील होतो आणि म्हणून त्याला आत्मज्ञानाचा उपदेश संत करतात. उपदेशिले आत्मज्ञान असं ज्याच्याबाबत घडतं तो साधक. असा साधक जर साधकाची व्याख्या असेल तर तो भगवंताकडे काय मागेल? भगवंताजवळ मागितलं जातं त्याच्यामध्ये एक कामनिक सांसारिक अशा गोष्टी मागितल्या जातात. सर्वसाधारण प्रथाच आहे, पद्धतच आहे. त्याच्याकरता देवाला ती गोष्ट पुरी होईपर्यंत पाण्यात बुडवून ठेवायला देखील लोक तयार असतात, वर देखील काढणार नाही. म्हणजे मी कोणीतरी फार महत्वाचं आहे आणि माझी ही एवढी इच्छा होईपर्यंत तुला मी श्वास देखील घेऊन देणार नाही. म्हणजे खरं जे साधकाला सांगितलंय रामकृष्णांनी की पाण्यात डोकं दाबल्यानंतर जीवनाकरता जेवढी तडफड होईल तेवढी तडफड जर परमात्मा प्राप्तीकरता होत असेल तर त्याला परमात्मा दर्शन मिळतं. पण हा देवाला हवा मिळू देत नाही, देवाला प्राणवायू मिळू देत नाही, माझं काम झालं पाहिजे म्हणतो. इथपासून ते वेगवेगळ्या कधी आतताई मार्गानी किंवा कधी अत्यंतिक कामनेनी ग्रस्त होऊन एकाच विषयाचा पाठपुरावा, तो विषय कोणता असेल ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्या मुलीचं लग्न होणं, मुलीला मुलगा होणं, घर होणं, कोणताही विषय असू शकेल आणि या एका विषयाकरता सगळं आयुष्य त्याचं खाल्लं गेल्यासारखं असं होतं. आणि मग मागण्याचं ठिकाण म्हणजे भगवंत. आधी याची अशी भावना होती की आपल्या कष्टाने जे काही मिळू ते खरं, पण आपल्या कष्टाने जेव्हा मिळत नाही अशी परिस्थिती येते तेव्हा कोणीतरी आयता द्यायला पाहिजे असं वाटतं. हा आयता देणारा हमखास प्राणी म्हणजे भगवंत. त्याला मागावं आणि त्यांनी द्यावं ही एक मागण्याची रीत आहे, ही एक मागण्याची पद्धत आहे. कधी कधी असं होतं की अगदी हिशोबी असा मनुष्य भगवंताजवळ काही मागतो तो आस्तिक असेल असं धरू नका. त्याची पूजा, त्याचा नमस्कार, त्याचं नामस्मरण, त्याचा जप, त्याची व्रत ही केवळ संसारिक कारणासाठी असतात. त्याला अस्तिक मानू नका. अस्तिक तो असेल असं नाही. एवढंच नव्हे तर त्याचं तेवढं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर त्याला मग त्या व्रताची तेवढी गरज पडत नाही. हल्ली ते काही कधी ना कधीतरी ऐकू येतं की ते 11 काय बुधवार, 13 मंगळवार अशा प्रकारची व्रतं काय असतात. त्या व्रतांमध्ये तेवढं झालं, काम झालं की देवाचा आणि आपला संबंध संपला. हा परमार्थच नाहीये. या गोष्टी म्हणजे कशा आहेत की स्वामीजी सांगायचे की एक विमान मुंबईहून कलकत्त्याला ताशी 700 किलोमीटर अशा वेगाने जात आहे. मुंबई आणि कलकत्ता यांच्यातलं अंतर 1600 किलोमीटर आहे. तर माझं वय काय असा प्रश्न एका शिक्षकाने विचारला. कशाचा कशाशी संबंध नाही. पण त्याच्यातही एक विद्यार्थी होता. स्वामीजी सांगायचे की त्याने हात वर केला. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून सांगितलं शिक्षकांनी. तर त्या मुलाने सांगितलं की सर तुमचं वय 32 बरोबर होतं. तुमचं वय 32. तर ते म्हणाले कसं काढलं. तर माझा एक भाऊ आहे तो जरा अर्धवट आहे, त्याचं वय 16 आहे. कशाचा कशाशी संबंध नाही. तुमच्या बुधवारांचा आणि तुमचं काम होण्याचा तसा संबंध काही नाही. तुमच्या हात जोडण्याचा आणि देव काय तुमचा असा सेवक किंवा नोकर लागून गेलाय की तुम्ही त्याला मागावं आणि त्यांनी द्यावं आणि त्याला कळत नाही तुम्हाला काय द्यावं काय नको द्यायला. जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला असं समर्थ सांसारिक घटनांबद्दल म्हणतात. जी आपली परिस्थिती आहे संसाराची, तर तीच आपल्यासाठी योग्य होती. त्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती असती तर कदाचित देहाहंता वाढली असती. त्याच्यापेक्षा वेगळी असती तर आपली प्रवृत्ती थोडीशी वेगळीच झाली असती. ही माझ्याकरता योग्य आहे. भले मला काही ना काहीतरी त्रास होत असेल पण ही संधी आहे की देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी याच्यासाठी संधी आहे. माझी देहबुद्धी जाण्यासाठी कदाचित भगवंतांनी माझ्यावर संकट दिली असतील. मग भगवंताकडे काही मागूच नये का, तसाच प्रश्न आहे का कधी काही मागूच नये. त्यातही मी असं धरतो की आई आहे आणि आई आपल्या मुलाकरता भगवंताकडे काही मागते आहे तर त्या मागण्याची कधीही थट्टा करू नये, कोणीही करू नये. पत्नी आहे ती पती करता काही मागते आहे, तिला मागण्याचा नक्की अधिकार आहे. जे प्रेमाचे भावबंध आहेत, आपण मनुष्य मात्र आहोत. अगदी टोकाचा परमार्थ आपल्याला जो साधलेलाही नाही, म्हणून विनोबा असं म्हणतात की एखाद वेळेला जर असं काही मागितलं गेलं तर ते क्षम्य आहे. आपली मुलं चांगली निघावीत अशी आईची इच्छा आहे आणि तसं देवाकडे मागितलं, भगवंताकडे मागितलं, मागावं. संस्कारही करावेत पण मागावं देखील, कारण आपल्या कर्मांनीच सगळं होतं असं नाहीये. म्हणून सदिच्छा ही चांगलीच गोष्ट आहे. कल्याण करी राम राया जनहित विवरी असं समर्थांनी मागितलं. सगळ्या लोकांचं हित व्हावं, कल्याण व्हावं. अपराधी जन चुकतची गेले तुझा तूच सावरी मागू शकतो. शिवाय साधक असेल तर तो आपला क्रोध कमी व्हावा. मी वारंवार क्रोधित होतो त्यामुळे अविचार निर्माण होतो. एकदा अविचार निर्माण झाला की बुद्धीला भ्रम झाल्यासारखं वाटतं. समोरच्यांनी सांगितलेलं चांगलं असेल तरी देखील पटत नाही. माझा क्रोध कमी कर असं भगवंताला जरूर मागावं. आपले काम क्रोध दुर्गुण मत्सर आदी हे कमी करावेत, माझी लोभबुद्धी जाऊ देत. अशा प्रकारे मागणं हे चित्तशुद्धीकारक असतं. आणि या ज्या घटना आहेत, क्वचित प्रसंगी जसं आईनी मुलाकरता काही मागावं असं देखील. विनोबा तर म्हणतात की आपल्याला मूल व्हावं म्हणून ज्ञानोबांच्या आईनी त्या सुवर्ण पिंपळाला ज्या अव्याहत प्रदक्षिणा घातल्या त्याच्यातून निवृत्ती ज्ञानोबादी चार अत्यंत तेजस्वी अशी भावंड निर्माण झाली. त्यामुळं अशा मागण्याला देखील अजिबातच अर्थ नाही असं म्हणू नये, मात्र सरसहा मागू नये. काही काही लोकांना अशी सवय असते की फोन आला, परगावी मुलगा असतो, फोन आला जरा मुलीला बरं नाहीये आणि चार दिवस झाले ताप येतोय पण तापाचं निदान कळत नाहीये, लगेच येता येता बोलला की काहीतरी नीट निदान होऊ देत, बरं वाटू देत, पेढे ठेवीन. इतकं सवंग असं सतत नसावं. अशा वेळेला भगवंताकडे प्रार्थना करावी की तू पहा योग्य ते कर. दुसऱ्याला शांती मिळावी, दुसऱ्याला समाधान मिळावं असं देखील मागणं योग्यच आहे. उपनिषद देखील सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु असं मागतातच. त्यामुळं विश्वात्मक भावानी मागण्यामध्ये काहीच हरकत नाही, उलट त्याच्यात खूप चित्तशुद्धी आहे. कुठल्या संप्रदायामध्ये मध्ये मी पर्वतीवर गेलो तो वामनराव पैंच्या संप्रदायाची काही मंडळी तिथं बसतात, देवा सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळ्यांना सुखात ठेव अशी एक चालीत प्रार्थना म्हणत होते. सर्वांचं कल्याण कर. मला ती प्रार्थना ऐकून इतकं बरं वाटलं, याच्यात स्वतः करता काही मागितलेलं नव्हतं. अशा प्रकारे मागितलं तर आपल्या मनाला इतकं समाधान मिळतं, दुसऱ्याकरता मागावं. मी कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट आहे, मला ताप, खूप ताप, आणि असे जवळपास 7-8-10 दिवस ताप होता. आमच्या वाड्यात सुनील चिंचोळकर राहायचे तेव्हा, तर रोज रात्री ते रामरक्षा म्हणून अंगारा आणून लावायचे. त्यांचा स्वतःचा काहीच त्याच्यात स्वार्थ नव्हता. मला असं माहितीये की पूजा झाल्यावर स्वामीजी काही आचमन घेत असत, त्यांनी काही मंडळींकरता, काही साधकांकरता म्हणून आचमन घेत असत आणि त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करत असत. शिवाय ज्या विशेष संकटात सापडलेल्या त्या त्या वेळच्या व्यक्ती आहेत त्यांच्याकरता देखील ते आचमन घेत असत. त्यांच्या संकटाचं आपल्याला भान आहे. कित्येकांच्या कल्याणाची अशी जो कल्पना करतो, अशी जो मागणी करतो, त्याचं स्वतःचं कल्याण सुद्धा होतं. शिवाय त्याचा भाव व्यापक होतो, संकुचितता जाते. त्यामुळं देवाला अशा प्रकारचं जरूर मागावं, मागू शकतो असं मी म्हणेन. समर्थ असं म्हणतात की मागणंच निरसेल असं काही मला दे, माझं मागणं बंद होईल असं दे असं मागणं करतात. तर ही गोष्ट चांगली आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोगत. भक्त इतका भक्ती करतो आहे, साधना करतो आहे, स्वतःचं मन शांत करण्यासाठी प्रयत्न करतो आहे, ध्यानाला बसतो आहे, सर्वांशी प्रेमानी वर्तन करतो आहे, सचोटीनी व्यवहार करतो आहे. भगवंत देखील उत्सुक असतात. जो मागत नाही त्यांनी कधीतरी मागावं म्हणून भगवंत देखील उत्सुक असतात. तुमच्या मुलांपैकी जो कोणी सतत मागतो आणि जो कोणी फारसं कधी मागत नाही, अशी जर दोन मुलं तुम्हाला असतील तर जो कधीतरी मागतो त्याच्या मागण्याची तुम्हालाही केवढी किंमत वाटते आठवून बघा. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोगत. आणि त्यांनी नुसतं चिंतन केलं तर त्याचं मनोगत पूर्ण करावं असं भगवंतांना वाटतं, तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवोनिया काही न मागती, एक तू हवास बस, एक धरला चित्ती आम्ही रघुमाईचा पती, तेने झाले माझे काम निवारला भव श्रम। त्यामुळे न मागण्याचं मोल तर फार फार मोठं आहे, भक्त जर मागेल तर तेवढी पुण्याई निश्चित कमी होते, कारण त्या पुण्याईनी न मागण्याच्या चित्तशुद्धी कारक असा भाव आणि त्या चित्तशुद्धीमुळे अधिकाधिक सूक्ष्म अशा परमात्म्याला जाणण्याची त्याची जी क्षमता असते ती मागून मागून संपते, ती व्यावहारिक बनून जाते। सूक्ष्म परमात्मा अव्यक्त अक्षर जन्म मरण रहित सच्चिदानंद हे शब्द भ्रमासारखे वाटायला लागतात। जो सतत मागतो अशा माणसाला असा काही परमात्मा आहे हाच भ्रम आहे की काय असं वाटायला लागतं। म्हणून जो मागत नाही त्याची परमार्थाकडे आत्मज्ञानाकडे गती अधिक वाढायला सुरुवात होते। जे तू करशील तसं, जे जसं तू ठेवशील तसं, अशा प्रकारे जर भक्त असेल तर भगवंत त्याच्या चित्तात नेहमी समाधान ठेवतो। समाधान ऐसे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा। मागण्याची गोष्ट मिळाली की तुमच्या गरजा संपल्या किंवा मागणं संपलं असं होत नाही। असं असल्यामुळं तुम्ही मागणं आणि ते पुरवलं जाणं देवाकडून भगवंताकडून अथवा संतांकडून याच्यामध्ये तुम्ही परमार्थी व्हाल। आत्मज्ञान मिळवणारे औपनिषदिक पद्धतीने जे शिष्य आहेत तसे शिष्य व्हाल ही शक्यता जवळपास संपते। त्याच्याऐवजी मग कोण पॉवरफुल देव आहे की ज्याच्याकडे मागितलं की हमखास, कोणी कोणी म्हणतात ना की आमचे बाबा काय पॉवरफुल, तुम्ही मागा की मिळालंच। समजा कोण बाबा, बाबा म्हणून मी काही विशेष उल्लेख करत नाही कोणाचा, पण असा अशा मागणाऱ्या शिष्याची परमार्थतः प्रगती खुंटल्या खेरीज राहत नाही, कारण अडावं आपल्याला मागावं मिळतं आहे असं जर म्हटलं तर कर्तृत्वाला वाव तो कोणता। मानवी प्रयत्नाला काहीच किंमत मग राहत नाही, आणि जे फुकटचं मिळालेलं असतं तर ते मिळाल्यावर पुढचं फुकटचं मिळवण्याची इच्छा निश्चित निर्माण होते। त्यामुळं अशा इच्छा पूर्ण होणं जरी समजा झाल्या तरी देखील त्याचं अंततः कल्याण किती होईल याची शंकाच आहे। हा प्रयोग देखील काही संतांनी केला, त्यांच्याकडे कशा सिद्धी होत्या की एवढी इच्छा त्याची भागली की मग त्यांनी नाम घ्यावं, पण याच्या इच्छा कधी संपल्या नाहीत। उलट हा लोकांना सांगायला लागला की इथं मागितलं की मिळतं। असं असल्यामुळं काही काही ठिकाणांचा देखील महिमा असा अवास्तव वाढत गेल्याचं दिसतं। या ठिकाणी नवस केला की तो पूर्ण होतो, सगळीकडे गणपती सारखे, पण एका विशिष्ट गणपतीलाच तोरण घेऊन सगळे जायला लागतात। हा काही परमार्थ नाही। बुद्धिवान लोकांना तर हे मुळीच पटणार नाही। त्यामुळं मागणं ही जी गोष्ट आहे ती आपल्याला शांती मिळावी, समाधान मिळावं, आपलं ध्यान तुमच्या कृपेनी चांगलं व्हावं, उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो, कारण बुद्धी स्थिर राहणं ही देखील भगवंताची दया आहे असं समजून अशाच मार्गावर मी चालत राहो असं मागणं मात्र चांगलं मागणं आहे। साधकाने भगवंताजवळ काय मागावे का, कधीच काही मागू नये, मागण्यात विश्वात्मक भाव ठेवावा का असा प्रश्न होता। अजून एक प्रश्न आहे, तुम्हाला थोडा गमतीदारच वाटला। स्वामी मकरंदनाथ तुमच्या कृपेने, तुम्ही बोलल्यामुळे, तुमच्या शब्दांनी 2007 पंढरपूर यात्रेत ध्यानाला बसलेलो असताना माझ्या कानाला स्पर्श झाला. त्या स्पर्शाचा अर्थ व परब्रह्म परतत्व स्पर्श या स्पर्शाचा अर्थ आणि स्पर्श याचा अर्थ काय मार्गदर्शन करावे असा प्रश्न आहे. मला गूढतेकडे जाणारी उत्तरं द्यायलाही आवडत नाही आणि तुम्हाला कोणालाही गूढतेकडे प्रवृत्त करावं असं मनापासून वाटत नाही. कोणाला पंढरपूर आनंद यात्रेत कोणाचा प्रश्न आहे माहीत नाही. असं होऊ शकतं की श्रवणाचा एवढा जबरदस्त महिमा आहे की श्रवणाने स्पर्श होतो. हात यांनी कानाला झाला असं म्हटलं पण माझ्या हृदयाला अनेकदा स्पर्श झाला. स्वामीजींचे शब्द ऐकता ऐकता परतत्वाचा स्पर्श झाल्यासारखं चांगलं ध्यान लागलं कित्येक वेळेला. श्रवणाच्या वेळेला जेव्हा एकतानता प्राप्त होते जो सांगतो आहे श्रवण देखील करताना जसं बोललं गेलं तसं अमन मनानी ऐकणं विचाररहिततेने ऐकणं ही कला आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला वक्ता बोलतो तेव्हा श्रोता हा हे बरोबर आहे हे कसं काय कोण जाणे हे तर पटत नाहीये हे बरोबर आहे अशा प्रकारे विचारांच्या जणू भिंतीच उभ्या करत असतो. एवढंच नव्हे तर एखादं वाक्य ऐकल्यानंतर पूर्वानुभवाशी ताडून पाहण्याकरता म्हणून स्वतंत्र विचार सुरू होतो आणि तेवढ्या दरम्यानच्या काळात केलेलं श्रवण हे वाया जातं. तो जणू ऐकत नाही इतकं त्याचं श्रवण घडत नाही. अशा प्रकारचं श्रवण कामाला येत नाही. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे असं एकल अवधान वन पॉइंटेड अटेन्शन असं जर असेल तर स्पर्श होतो. त्या विषयाचा स्पर्श अंतःकरणाला होतो. ऐकणारा सांगणारा आणि विषय याचं अत्यंतिक अद्वैतच जणू निर्माण होतं. त्यावेळेला तो निस्तरंगतेमधून देखील अजून पलीकडे आत्मभावामध्ये पोहोचण्याची शक्यता असते. असं घडतं घडू शकतं. पण प्रत्येक वेळेला इतक्या एकतानतेने ऐकणं घडत नसल्यामुळं पंढरपूरला असं झालं असं वाटत असेल एखाद्या वेळेला. आत्ता या क्षणाला देखील ते होणं शक्य आहे. फक्त आपलं ऐकणं त्या दर्जाचं जर असेल तर तसं व्हायला काहीही हरकत नाही. मग अशा वेळेला होणारा जो स्पर्श असतो तो स्पर्श हा चित्तरहितता झाल्यामुळं परमात्म्याचा स्पर्श म्हणजे आतल्या शांतीचा स्पर्श होतो. श्रवण ही अशी अद्भुत साधन आहे की श्रवणाने अनायासे समर्थ तर म्हणतात की ऐक परमार्थाचे साधन जेणे घडे समाधान ते तू जाणगा श्रवण निश्चयसी. एका श्रवणाने समाधानापर्यंत जाऊ शकतो खरंच जाऊ शकतो. आणि श्रवण श्रवणापाठोपाठ मनन मननापाठोपाठ निधिध्यास आणि साक्षात्कार अशी तर परंपरा आहेच आहे. असं असल्यामुळं मात्र याला कुठलाही गूढतेचा कानाला स्पर्श झाला म्हणजे मग सगळ्यांना वाटायचं की स्वामीजींच्या श्रवणाने यांच्या कानाला काय स्पर्श झाला कोण जाणे. एकदा आमच्या कानाला झाला म्हणजे आम्ही धन्य झालो. तर तसं काहीही नसून ही सगळी किमया ऐकणाऱ्याची आहे. ज्या भावानी आणि ज्या एकतानतेने ऐकणं घडेल त्या करता त्यामुळं श्रवण करता करता अत्यंतिक सुख मिळणं शक्य आहे. मात्र त्याची मर्यादा तुम्हाला सांगतो की श्रवणाने समाधी सदृश अवस्था जरी लाभली तरी देखील ती अवलंबित्वाचीच साधना राहते. कितीही म्हटलं तरी स्वप्रयत्नांनी मनाकडे साक्षीत्वानी पाहून वृत्तींचं विसर्जन करून वृत्ती शून्यतेमध्ये जेव्हा परमात्म्याचा अतून बोध होतो ही जास्त टिकाऊ गोष्ट आहे. पण संतांच्या श्रवणानी हे जेव्हा होतं तेव्हा अशा प्रकारच्या साधनेनी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तो प्रवृत्त होतो. म्हणून श्रवणाचा एक उपकार आहे. पण हीच गोष्ट स्वतःच्या बळावर याचा अर्थ स्वप्रयत्नांनी घडणं ही देखील गरजेची गोष्ट आहे. नाहीतर प्रत्येक वेळेला श्रवण असेल तरच अशा प्रकारचा अनुभव, याचा अर्थ श्रवण नसेल तेव्हा अनुभव नाही. म्हणूनच कोणी कोणी असं म्हणतं की अतिशय चांगल्या दर्जाचं असं शास्त्रीय संगीत अथवा एखादं सतारी सारखं वाद्य ऐकत ध्यान जर केलं तर चालेल का, याचा अर्थ ते वाद्य नसेल तर ध्यान होणार नाही. अवलंबित्व जेव्हा असेल तेव्हा त्याला मर्यादाच राहते, ती गोष्ट संपूर्ण होत नाही. म्हणून अवलंबित्वाखेरीज देखील स्वप्रयत्नांनी वेगळं बसून एकांतात केलेली उपासना देखील ब्रह्मस्पर्श देऊ शकते. या श्रवणाच्या निमित्ताने जे होतं तर ते त्याची चुणूक असते असं समजा. त्यामुळे आपली प्रवृत्ती मात्र वाढण्याला जरूर मदत होते. सद्भक्त मेघना गुप्ते अभंग म्हणेल आणि मग पुढचा सत्संग सुरू होईल.
तुझ्या हृदयी हरी असून सखे ग किती श्रमशील तू शोधून. तुझ्या हृदयी हरी असून सखे ग किती श्रमशील तू शोधून. सखे ग किती श्रमशील तू शोधून. सागरावरी वरी पाहून मोती कशी मिळती तुझ लागून. सागरावरी वरी पाहून मोती कशी मिळती तुझ लागून. हवी तरी घे खोल बुडी मारून सखे ग किती श्रमशील तू शोधून. हवी तरी घे खोल बुडी मारून सखे ग किती श्रमशील तू शोधून. सखे ग किती श्रमशील तू शोधून. तुझ्या हृदयी हरी असून सखे ग किती श्रमशील तू शोधून. सखे ग किती श्रमशील तू शोधून. मृगनाभी कस्तुरी असून हुंगू लागे गवत चहूकडून. मृगनाभी कस्तुरी असून हुंगू लागे गवत चहूकडून. कसे दिसेल बाहेर पाहून सखे ग किती श्रमशील तू शोधून. कसे दिसेल बाहेर पाहून सखे ग किती श्रमशील तू शोधून. तुझ्या हृदयी हरी असून सखे ग किती श्रमशील तू शोधून. सखे ग किती श्रमशील तू शोधून. किती तीर्थ व्रतादी मन लावून करीसी बहु श्रम धन खर्चून. किती तीर्थ व्रतादी मन लावून करीसी बहु श्रम धन खर्चून. परी न दिसे संत संगा वाचून सखे ग किती श्रमशील तू शोधून तरी न दिसे संत संगा वाचून सखे ग किती श्रमशील तू शोधून सखे ग किती श्रमशील तू शोधून तुझ्या हृदयी हरी असून सखे ग किती श्रमशील तू शोधून सखे ग किती श्रमशील तू शोधून जा संत चरणी लीन होऊन ते कृपा करीती तुझ लागून जा संत चरणी लीन होऊन ते कृपा करीती तुझ लागून अंतर्बाह्य पाहसी रुक्मिणी जीवन सखे ग किती श्रमशील तू शोधून अंतर्बाह्य पाहसी रुक्मिणी जीवन सखे ग किती श्रमशील तू शोधून सखे ग किती श्रमशील तू शोधून तुझ्या हृदयी हरी असून सखे ग किती श्रमशील तू शोधून तुझ्या हृदयी हरी असून सखे ग किती श्रमशील तू शोधून सखे ग किती श्रमशील तू शोधून सखे ग किती श्रमशील तू शोधून सखे ग किती श्रमशील तू शोधून
सतत स्वरूपानुसंधानात राहावे असे वाटते पण जमत नाही कसे प्रयत्न करावेत संत काय युक्त्या वापरून स्वरूपानुसंधान राखतात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ज्याच्याकरता आपण सगळेजण केंद्रात येतो ज्याच्याकरता म्हणून सद्गुरु सहवास आपण सगळ्यांनी मनापासून स्वीकारलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचं मर्म जर काही असेल तर आपलं स्वरूपानुसंधान राहणं ह्याच्याकरता म्हणून आपण हे सगळं करतो आहोत सतत स्वरूपानुसंधानात राहावे असे वाटते पण जमत नाही म्हणजे कधी कधी जमतं असंही दिसतंय सतत जमत नाही पण मधनं मधनं जमतंय आणि ते टिकावं अशी मनापासून तळमळ आहे स्वामीजींनी जसं सांगितलं तसं ही सोपी गोष्ट नाहीये आज सकाळचं प्रवचन आपल्यापैकी ज्यांनी ऐकलं असेल त्याच्यामध्ये स्वामीजींनी असं सांगितलं की सोनार जिथे सोनं तासत असतो म्हणजे काही दागिने घडवत असतो तिथे जो चकरा पडतो किंवा माती जी असते ती गोळा करणारी काही ठराविक मंडळी असतात आणि ती ते उचलून नेतात आणि बाकीचा सगळा कचरा बाजूला गेल्यानंतर काही एक थोडं सोनं त्यांच्या हातात येतं आणि त्याच्यावर त्यांची गुजराण होते तसं संसारातला अनेक विध कचरा काढून टाकून मग काही एक थोडं अनुसंधान टिकण्याची अशी आपली धडपड चाललेली आहे या धडपडीतनं थोडं बहुत जमतं आहे असं आपल्याला वाटतंय आणि ते जे जमतं आहे त्या शिदोरीवर आपण पुढचं पाऊल टाकायचा निश्चय करतो आहोत मागे स्वामीजींनी एक गोष्ट अशी सांगितली होती की एक साधू हातामध्ये कंदील घेऊन निघालेला होता आणि बाकीची मंडळी त्याला म्हणत होती काय ह्याचा किती उजेड पडतोय फार काही ह्याचा उपयोग होईल असं दिसत नाही तर त्या साधूंनी असं सांगितलं की ह्या कंदिलाच्या उजेडामध्ये मला दोन पावलं पडतील एवढा नक्की दिसत आहे. ती दोन पडली की आणखीन पुढची दोन पडण्याची शक्यता निर्माण होती आहे. त्यामुळे जोपर्यंत कंदील माझ्या हातात आहे तोपर्यंत बराचसा मार्ग माझा चालून होईल असं वाटतं आणि तो चालत राहिला. तसं थोडं थोडं अनुसंधान जमतं आहे तर त्या अनुसंधानाच्या प्रकाशामध्ये आणखीन पुढचं असं काही एक दिवसभरावर प्रकाश टाकणारं अनुसंधान आपलं टिकावं असं आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. स्वरूपानंदांचं जर चरित्र आपण बघितलं तर मरणाचं दर्शन झाल्यानंतर म्हणजे त्यांना असं वाटलं की आता संपलं सगळं आणि तिथनं त्यांनी तो फिनिक्स पक्षी जसा असतो तो असं म्हणतात की राखेतनं भरारी घेतो तसं तिथनं त्यांनी अनुसंधानाची भरारी घेऊन परमहंस पद प्राप्त करून घेतलं. प्रत्येकाला कधी टर्निंग पॉइंट त्याच्या आयुष्यामध्ये येईल सांगता येत नाही. जोपर्यंत सगळं नीट चाललेलं आहे तोपर्यंत त्या अनुसंधानाची तेवढी निकट तरी वाटते की नाही हेही अंतर्मुख होऊन बघण्याची गोष्ट आहे. म्हणून स्वामीजींनी आपल्याला मोठ्या कृपाळूपणे मध्यवर्ती संकल्पना सांगितलेल्या दर महिन्याकरता एक साक्षीत्व आहे, स्मरण आहे, प्रेमभाव आहे, शरणागती आहे आणि अंतर्मुखता आहे. एक मध्यवर्ती कल्पना घेऊन त्याच्यामध्ये बाकीच्या चार आपल्याला अंतर्भूत करून घेता येतात. आणि काही काही आपल्या स्वची आठवण ठेवून व्यवहार करण्याची युक्ती जमू शकते. त्याच्याकरता ज्याला जसं शिफ्ट ड्युटीज असतील तर हा नियम लागू होत नाही म्हणून ज्याला जसं असं आपण म्हणू आपली विश्रांती उत्तम झालेली आहे आणि आता वेळ आहे तर ध्यान करून अंतर्मुख राहून स्वरूपाच्या चिंतनामध्ये तास दीड तास दिवसातला घालवणं हे अत्यंत क्रमप्राप्त अशी गोष्ट आहे. जोपर्यंत आपण आपली वृत्ती आतमध्ये वळवत नाही तोपर्यंत ती वृत्ती स्वरूपाला व्यापून राहू शकत नाही आणि स्वरूपाला व्यापायला गेल्यानंतर ती शिल्लक राहत नाही, ती स्वरूपाकारच होते. 24 तास आपण ध्यान करू शकत नाही म्हणून ध्यानाची साधना झाल्यानंतर मोठे स्वामीजी आणि मकरंदनाथ सुद्धा ध्यान झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं वाचन करतात. काही एक अशा अद्वैत ग्रंथाचं थोडस एक 15-20 ओव्यांचं वाचन करावं. सद्गुरु कृपेनी त्याचा अर्थ समजून घेऊन मग आपले पुढची काय अन्निका असतील, पूजा असेल तर पूजेला बसावं. मोठ्या आर्ततेनी भगवंताची पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर हा जो भाव निर्माण झालेला आहे, मगाशी स्वामीजी म्हणले तसं तुमचे कृपे सिद्धी जावो, आता मी व्यवहारात जाणार आहे तर तिथे हे माझं आतमधलं अनुसंधान टिकू देत अशी मनोमन इच्छा करून मागणं मागून मग आपण आपल्या व्यवहारामध्ये उतरावं. समर्थ म्हणतात मग काही फलाहार घ्यावा किंवा काय नाश्ता असेल तो करावा. मध्ये भुगावला जेव्हा एक साधना शिबिर स्वामीजींनी घेतलं तेव्हा साक्षीत्व ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन घास घेण्याला सुरुवात करायच्या आधी आतमध्ये डोकवून पाहणं हे त्यांनी सांगितलेलं होतं. वदनी कवल घेता आपण म्हणतो पण ते घेताना आवडत्या पदार्थामध्ये जी उडी मारणं होतं त्याच्यापासून काही काळ काही क्षण आपल्याला बाजूला काढण्याची एक मोठी ताकद त्या श्लोकामध्ये आहे. आपण एक रिच्युअल म्हणून तो म्हणून टाकतो पदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे. काही काही वेळेला आवाजाची चढाओढही लागते त्या पंक्तीमध्ये कोण मोठ्यांदा म्हणतो. आपण आतमध्ये लक्ष ठेवून ते म्हणावं. स्वरूपानंदांचं स्वरूपानंदांचं उदाहरण स्वामीजींनी सांगितलं होतं की त्यांचा आहार हा कमी असल्यामुळे प्रत्येक घासाबरोबर ते ओम म्हणून मग घास घेत असत. आपल्या भोजनामधले जर भाग आपण बघितले तर भातही आपण तसा थोडाच खातो. भात संपल्यानंतर पोळी सुद्धा त्या मनाने कमीच असते आणि घेतला तर शेवटचा भात, अन्यथा काय थोडस ताक किंवा काही असेल तर. म्हणजे हा प्रत्येकाचा विषय आहे, त्याबद्दल मी फार नाही बोलत, कारण आपल्याला स्वरूपानुसंधान कसं ठेवायचं याच्यावर बघायचं आहे, भोजनावर फार नाही बोलायचं. पण भात जर आपण थोडाच खात असू तर स्वरूपानंदांसारखा आपला आहारही तेवढाच परिमित आहे. निदान भात संपेस्तोवर तरी पहिला घास घेताना मध्ये आणि शेवटचा घास भात संपेस्तोवर अनुसंधान आपण ठेवू शकतो का, असा प्रयत्न करू शकतो आपण. प्रत्येक आपली क्रिया होत असताना आपण हा प्रयत्न आपल्यावर करण्याची खरंच गरजेची गोष्ट आहे, जर आपलं अनुसंधान टिकावं असं आपल्याला वाटत असेल तर. आणि मग जर आपण कामावर निघालो तर जाताना नामस्मरणासहित आपण आपल्या कामाच्या वेळेपर्यंत पोहोचेस्तोवर प्रयत्न करावा. बरीच मंडळी गाडीतनं जातात, कंपनीच्या गाडीमधनं, त्यांची जागा ठरलेली असते, कंपनीच्या गाडीची वेळ ठरलेली असते, पोचायची वेळ ठरलेली असते. आपल्याला जो एक प्रश्न पडतो की त्या वेळेला ध्यानाला बसलं गेलं पाहिजे, त्या ठिकाणी ध्यानाला बसलं तर जास्त चांगलं आणि तेवढ्या वेळ बसावं, कंपनीच्या गाडीतनं जायची जर सोय असेल तर हे किती सहज आहे. आपल्याला आपली जागा ठरलेली आहे, आपली वेळ ठरलेली आहे, उतरायची वेळ ठरलेली आहे. स्वामीजींनी हा चिंचवडला जाताना प्रयोग केलेला आहे. तिथे मग नामस्मरणाची जर बैठक करता आली, तिथनं उतरल्यानंतर मग काही एक अभंग, काही केली पाठ, संतांची उत्तरे, विश्वासे आदरे धरोनिया, संतांचे काही एक अभंग आपण जर पाठ केले तर मग काम करत असताना मधनं मधनं ते आठवावेत. चहाची जर वेळ झाली, स्वामीजी त्यांच्या बँकेतल्या सहकार्याचं उदाहरण सांगतात, चाय आया, आपोआप ती बोटं त्यांची हलत असत टेबलावर आणि तोंडामधनं हे बाहेर पडत असे. आपण जर आपल्याला सवय लावली तर त्यावेळेला नाम येऊ शकतं, अभंग येऊ शकतो. पण हे प्रयोग आपण जिद्दीनी आणि चिकाटीनी करण्याचे आहेत. जर आपल्याला खरंच असं वाटतं आहे की स्वरूपानुसंधान टिकावं आणि ते जमत नाही ही तळमळ आहे म्हणून आपण हे पाहतो आहोत, संध्याकाळी येताना मात्र जर गाडीतनं येत असेल तर एक छोटीशी डुलकी काढावी, कारण त्यांनी मग केंद्रात फ्रेश राहत. म्हणजे हा माझा अनुभव आहे म्हणून सांगतो, आता सध्या नाही, पण व्यंकटेश्वर हॅचरीज मध्ये मी जेव्हा होतो तेव्हा संध्याकाळी येताना मात्र मी गाढ झोपून जायचो, पण त्यामुळे नंतर मग केंद्रामध्ये खरंच अतिशय तरतरीतपणाने कार्यक्रमामध्ये सहभागी होता यायचं. घरी गेल्यानंतर परत भोजन आहे, भोजन काही चुकत नाही आपल्याला, परत सकाळी ज्या पद्धतीने केलंय त्याच पद्धतीने प्रयत्न करावा. नाही राहणार आपलं तेवढं मान्य आहे. आणि मग झोपताना स्वामीजी म्हणायचे की भगवंताच्या कुशीमध्ये आपण झोपतो आहोत असा विचार करून जाऊ. एका दिवसाचं तर कॅलेंडर आपण बघू, जमतंय का आपल्याला. अशा पद्धतीने जर अनुसंधान टिकवायचा प्रयत्न केला तर काही काळानंतर ते जमेल असं शक्यता निर्माण होते. स्वामीजींना एकदा सत्संगामध्ये असा प्रश्न विचारला होता की खूप छान ध्यान लागतं पण कधीतरी मध्येच एखादी लकेर येऊन जाते, अभंगाची म्हणा किंवा एखाद्या गाण्याची म्हणा. ते म्हणले ते नाही चालणार, ध्यानामध्ये असली लकेर वगैरे काही नाही चालत, पूर्ण तिथेच लक्ष पाहिजे. हा प्रयत्न म्हणून आपण पाहतो आहोत. या प्रश्नामधली दुसरी एक बाजू अशी आहे की आपण मराठीमध्ये एक म्हण अशी आहे की जिथे आवड असते तिथे सवड असते. खरंच आपल्याला मनापासून स्वरूपानुसंधानाची तेवढी आवड आहे का हो? मी माझ्या सकट आपल्या सगळ्यांचा हा एक प्रश्न उपस्थित करतो आहे. खरंच तेवढी आपल्याला निकट वाटते का? खरंच तेवढी ओढ अंतःकरणामध्ये आहे का? आता किती सुंदर कलावती आईंचा अभंग आपण ऐकला. आतमध्येच तो आहे, किती श्रमशील तू बाहेर शोधून. आपल्याला जो परमार्थ सांगितला जातो तो विवेकाचा परमार्थ सांगितला जातो. स्वरूपानंदांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले अनुसंधान टिकावे, हे त्यांच्या प्रकृतीला धरून त्यांचे प्रयत्न होते. मी जर ते करायला गेलो, काही काळ मी करू शकेन, पण जेव्हा माझी प्रकृती आहे ती जेव्हा डोकं वर काढेल तेव्हा त्याच्यात मी सपशेल नापास होण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण त्यांना मरणाचंच दर्शन झाल्यामुळे एकही क्षण आता वाया जाता कामा नाही, आता संपलंय सगळं. ही जी बोध निर्माण झाली, हा जो एक सल अंतःकरणाला लागून गेला, त्यातनं प्रत्येक क्षणात मी तोच आहे हे जपण्याची बुद्धी त्यांची विकसित झाली आणि ते खरंच आत्मस्वरूपच होऊन गेले. आणि मग अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परी मतिमंद पाहेचिना, आता आपण ऐकला तसाच अभंग त्यांनीही रचला. नाभीत कस्तुरी असता जवळी हिंडे रानो माळी मृग जैसा, स्वामी म्हणे मोहे झाला सी आंधळा, स्वानंद सोहळा भोगीची ना. वास्तविक आता स्वामीजींनी श्रवणाचंही आपल्याला सांगितलं, कितीतरी वेळा आपण हे ऐकलेलं आहे की आतमध्ये तो बसलाय म्हणून कानांनी ऐकण्याची सोय आहे, आतमध्ये तो बसलाय म्हणून डोळ्यांनी पाहता येते, आतमध्ये तो उपस्थित आहे म्हणून आत्ता मांडी घालून बसलं गेलेलं आहे, आतमध्ये तो उपस्थित आहे म्हणून हातांची हालचाल होती आहे, आतमध्ये तो उपस्थित आहे म्हणून प्राण खालीवर होता आहे, आतमध्ये तो आहे म्हणून अंतःकरणात उमटणारा प्रत्येक विचार हा तपासला जाऊ शकतो आहे. अशाही पद्धतीने जर विवेक केला तर स्वरूपानुसंधान टिकायला मदत नक्की होऊ शकते. आणि ह्याच्याच करता म्हणून अनेक विध स्वामीजी म्हणत असत की हजारो सत्संग झाले, हजारो प्रवचन झाली, अनादिकालापासून गुरु शिष्य परंपरा ह्याच एका विचारावर चालू आहे की ते अनुसंधान कसं टिकेल. तुम्ही मला सांगा, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी जाणावे तरी संता या भगावे सर्वस्वेसी. ही मुख्य युक्ती आहे खर तर. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी तरी तनू मनू जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. ही युक्ती आहे खर तर. सगळ्यात उत्तम जर युक्ती असेल कुठली तर ती ही आहे की तनू मनू जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. हे आपलं अपेक्षित आहे. अनुसंधान कसं टिकेल हे आपलं अपेक्षित आहे. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पान ये. त्यांच्या सांगण्यानी मग अंतःकरणामध्ये परत देहबुद्धीचा संकल्प म्हणून मग उठत नाही, आत्मसंकल्प दृढ होत जातो. जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन असी, तरी ज्ञान शक्तीचे निपाडे हे आघवेची जात होकडे, ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये मोटके गुरुमुखे उदय जत दिसे. हृदयी स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. म्हणून त्यांच्या मुखातनं श्रवण करावं. ते श्रवण कसं करावं ते त्यांनी सांगितलं. त्यांनी तो स्पर्शच आतमध्ये व्हावा आणि मग तो संकल्प दृढ होत जातो. म्हणून त्यांच्या संगतीला राहावं. पण सकाळी ते असं म्हणलं की आश्रयाला आला म्हणून तो बदलेलच असं काही सांगता येत नाही. गंगेच्या आश्रयाला कित्येक दगड गोटे असतात असं समर्थ म्हणतात, पण ते तसेच राहतात, ते गंगारूप होत नाहीत। तसं त्यांच्या आश्रयाला गेल्यानंतर वोहळे हेच करावे जे गंगेची या अंगा ठाकावे, मग जरी तो गंगा नोहावे तरी तो काय करील, असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात। आपल्या आयुष्याचा हा ओहोळ त्यांच्या गंगेमध्ये नेऊन मिळवावा आपण, हीच सगळ्यात मोठी युक्ती आहे खरं तर मग आपोआप तो आत्मसमुद्राला जाऊन मिळेल। म्हणून हर प्रयत्नांनी शिकस्त करून हे अनुसंधान टिकवण्याचा प्रयत्न करावा। आणि मुख्य म्हणजे मुख्यतस्तु महत्कृपया एव लेशत्वात् असं नारद महर्षी म्हणतात। त्यांच्या कृपा लेशाकरता म्हणून आपण सदैव तत्पर राहू। स्वामींची या मनोभावा न चुकीजे हे जी परमसेवा, अशा पद्धतीने आपण राहू। त्यांचा मनोभाव ओळखून जर राहिलो तर त्यांची कृपा होते आणि अनुसंधान टिकतं। पहा, आपण ज्या दिवशी स्वामीजी आपल्याला म्हणतात फार चांगलं झालं रे, असं अंतकरण फुलून येतं की बस तुम्ही म्हणलात ना फार चांगलं झालं आता करतो, बघा किती जिद्द निर्माण होते आतमध्ये। त्यांच्या एका शब्दाखातर आपला कितीतरी काळ अनुसंधानामध्ये जाऊ शकतो। म्हणून हा प्रयत्न तर आपण करावा, पण ते खरंच अतिशय तोकडे प्रयत्न असतात। त्यांची कृपा हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, पण ह्या प्रयत्नांनी सुद्धा ती कृपा आपल्याकडे आकृष्ट होण्याची सोय आहे। जसं श्री महाराज म्हणत असत की खाली मशागत केलेलं शेत आहे उत्तम, आणि वर काळे मेघही भरून आलेले आहेत, पण एखाद्या शेतावर वर्षाव अशा पद्धतीने होतो की ते सगळं उत्तम पिकून येतं। तसं नामाचं हे लोहचुंबक ते कृपेचे मेघ आपल्याकडे ओढून आणतात। म्हणून आपण हे हर प्रयत्नांनी करावं, ते पाहत असतात। आपल्याला वाटतं काय त्यांचं लक्षच नाही, एवढी लोक आहेत आपल्यावर काय लक्ष असणार कोणास ठाऊक, पण जो प्रयत्न करतो मनापासून प्रयत्न करतो त्याच्या वर्तणुकीत घडणारे बदल हे त्यांच्या नजरेतनं कदापिही सुटू शकत नाहीत, आणि त्या बदलांना त्यांच्याकडनं दाद ही मिळतच राहते, आणि ती मिळाली की ते वर्धिष्णू व्हायला लागतं। म्हणून आपण मनापासून प्रयत्न करावे, आणि ते प्रयत्न सद्गुरु असती हृदयात सत्शिष्याते जागवित, ते त्यांच्यापर्यंत पोचल्याखेरीज राहत नाहीत। हा एक भाग झाला। आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या स्वतःला खरंच हा प्रश्नच विचारावा की मला खरंच तेवढी निकड वाटते का, माझं अनुसंधान टिकावं अशी मला खरंच निकड वाटते का, आणि जर तशी निकड वाटत असेल तर मग ते टिकायलाही पाहिजे ना, कारण तेच एक जर असेल तर त्याच्याकडेच लक्ष राहतं। स्वामीजी सांगायचे की नवीन लग्न ज्यांचं ठरलेलं असतं, खरं तर कोणी माहीत नाही ते एकमेकाला, पण होकार आला की ज्या पद्धतीने अनुसंधान एकमेकाला लागून राहतं कुठेही असो, पत्र पाठवेल, फोन करेल, काय काय चालू राहतं, झोपताना उठताना खाताना सगळीकडे दुसऱ्याच म्हणजे ज्याला हो म्हटलेलं आहे त्याचा किंवा तिचा अनुस्यूतपणे विचार चालू राहतो। अनुस्यूतपणे त्याला सांगावं नाही लागत, तुला लक्षात आहे ना तुझं ठरलंय ते, ती गोष्ट खाताना तिला खरंच आवडत आहे, मोगऱ्याची फुलं पाहिली तिच्या केसात, म्हणजे तुम्ही कृपा करून असं समजू नका की मी हे काहीतरीच उत्तर आता द्यायला लागलो म्हणून, पण ही जशी अंतःकरणात एक प्रकारची ओढ निर्माण होते नैसर्गिक आहे, त्याच्यात चूक नाहीये, नैसर्गिक पद्धतीने ही ओढ निर्माण जशी होते तशा पद्धतीने ज्या शिष्याला सद्गुरूंचं वचन कानावर पडल्यानंतर अशी ओढ निर्माण होते त्याचं अनुसंधान टिकतं, त्याच्याकरता त्याला मग फार विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत। खरं जर ह्या प्रश्नातलं मर्म समजून घ्यायचं असेल तर अरे गहना हुनी गहन माझ्या स्वामीचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत जाहले। असं ज्याचं अत्यंत समाधान होतं, अनुग्रहाच्या वेळेला त्यांच्याकडनं वाक्य ऐकल्यानंतर ज्याचं अत्यंतिक समाधान होतं, त्याचं अनुसंधान आणि झाला आमचा अनुग्रह। बघू आता कसं काय होतंय पुढे। रोज ध्यानाला बसायचं असं म्हणलेत, दीड तास बसा असं म्हणलेत, काय जसा वेळ होईल तसं करून बघू बाबा काय। आता त्याचं अनुसंधान, या दोघांच्या अनुसंधान टिकण्यामध्ये फरक राहतो। प्रतवारी असते ना, प्रतवारीत तो फरक असतो, पण अनेकविध प्रतलांवरच्या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन जाण्याची युक्ती त्यांच्याकडे असल्यामुळे ते आपल्याला कृपाळूपणे बरोबर घेऊन जात राहतात। जसा मेंढपाळ सगळ्या मेंढ्यांना घेऊन जातो, आणि जर तुम्ही कधी बघितलं असेल तर एखादी आजारी असलेली किंवा एखादी कमकुवत असलेली किंवा नुकतं जिला छोटं पिल्लू झालेलं आहे, त्या पिल्लाला तो असा आपल्या काखोटीला मारून त्या सगळ्या कळपाबरोबर चालत राहतो। तसं आपण कमकुवत असू, आपण नुकते आलेले असू, आपल्याला तेवढं जमत नसेल, पण अंतःकरण मात्र जर प्रामाणिक असेल तर ते भागलिया मज वाहतील कडीये, हा मात्र आपण विश्वास ठेवावा आणि त्यांच्या संगतीमध्ये येत राहावं, हे जमून जाईल असं वाटतं। पण दोन्ही बाजूनी आहे, आपल्याला अनिवार्य ओढही निर्माण व्हावी, आपल्याला त्यांची संगतही अशीच मिळत राहावी, आणि आपण जीवाच्या आकांतानी प्रयत्न करणारे असे व्हावेत, तर मग हे अनुसंधान टिकेल असं वाटतं। ते आपल्या सर्वांचं टिको असं स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रार्थना करून आज आपण इथे थांबूया। हरिओम तत्सत्। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।